यशिया अध्याय 43. तर आता हे यकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्रायला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडविले आहे. मी तुला नाव घेऊन बोलाविले आहे, तू माझा आहेस. जेव्हा तू पाण्यातून जाशील मी तुझ्याबरोबर असेन, आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तू जळणार नाहीस, किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही, कारण मी तुझा देव परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा तारणार आहे. मी तुझ्याकरता मिसर खंडणी म्हणून दिला आहे. तुझ्यासाठी मी कुश व सबा यांची अदलाबदल केली आहे. तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आणि विशेष आहेस. मी तुझ्यावर प्रीती करतो, म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जीवाबद्दल दुसरे लोक देईन. घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन. मी उत्तरेला म्हणेन त्यांना देऊन टाक, आणि दक्षिणेला म्हणेन कोणालाही मागे धरून ठेवू नको. माझी मुले दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या दूर सीमेपासून आण. ज्या प्रत्येकाला माझ्या नावाने बोलविले आहे, ज्याला मी माझ्या गौरवासाठी निर्मिले आहे, ज्याला मी घडविले, होय ज्याला मी केले आहे. जे कुणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण. सर्व राष्ट्र एकत्र जमोत आणि लोकांनी एकत्र गोळा होत. त्यांच्यातील कोण हे जाहीर करेल आणि आम्हास पूर्वीच्या घडलेल्या घटनांची घोषणा करील? त्यांनी आपणास योग्य सिद्ध करण्यास आपले साक्षीदार आणावेत. त्यांनी ऐकून व खात्रीपूर्वक म्हणावे की हे खरे आहे. परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे, अशासाठी की तुम्ही जाणावे व माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीच तो आहे हे समजावे. माझ्या आधी कुणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्या नंतर कुणीही व्हायचा नाही. मीच परमेश्वर आहे आणि माझ्या वाचून कोणीही तारणारा नाही. मीच तारण जाहीर केले आहे आणि घोषणा करतो, आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही. तुम्हीच माझे साक्षीदार आहात, मी देव आहे असे परमेश्वर म्हणतो. या दिवसापासूनच मीच तो आहे आणि माझ्या हातातून कोणी सोडू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्यानी परत बदलू शकेल. परमेश्वर तुमचा उद्धारक इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन. खासद्यांचे हर्षाचे अभिभ्राव विलापगीतात बदलेल. मी परमेश्वर आहे तुमचा पवित्र प्रभू, इस्रायलाचा निर्माण करता तुमचा राजा आहे. परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो, जो रथ व घोडा सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो, ते एकत्रित खाली पडतात, ते पुन्हा कधी उठत नाहीत. ते भिजले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. पूर्वीच्या या गोष्टीबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे, आता ती घडण्याची सुरुवात होत आहे. तुम्ही ती पाहणार नाही का? मी रानातून रस्ता तयार करेन आणि वाळवंटातून पाण्याचे प्रवाह वाहवीन. रानातले वनपशु, कोल्हे व शहामृग मला मान देतील, कारण मी आपल्या निवडलेल्या लोकांस पिण्यासाठी रानात पाणी आणि वाळवंटात नद्या देईन. या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुती स्तोत्रे कथन करावी. हे याकोबा, तुम्हाला हाक मारली नाहीस. ही इस्रायला, तुम्हाला कंटाळला आहेस. तुम्हाला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस, किंवा तुझ्या अर्पणाने माझा मान राखला नाहीस. मी तुझ्यावर अन्न अर्पणाचा भार घातला नाही आणि तुला धूप अर्पणाकरता त्रास दिला नाही. तू माझ्यासाठी गोड सुगंधित ऊस पैका देऊन आणला नाही. आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस, पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे. मी, होय मी, आपल्यासाठी तुझे पापे पुसून टाकतो. तो मीच आहे आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही. जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू. तू न्यायी सिद्धी व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड. तुझ्या पहिल्या पित्याने पाप केले आणि तुझ्या शिक्षकांनी माझ्याविरुद्ध अपराध केला आहे. म्हणून मी पवित्र स्थानाच्या अधिपतींना अशुद्ध करीन. मी याकोबाला बंदी असलेल्या विध्वंसाच्या हाती देईल आणि इस्रायलास शिवीगाळ करून अपमान करील.